शांती. प्रत्येकाला आज कामयाब किंवा यशस्वी व्हायचंय आणि जीवन जगत असताना माणसाच्या आयुष्यात अनेक उतार चढाव येतात आणि अशा वेळेला यशाची ही उत्तुंग शिखर मानवी मनाला मोहित असतात. हे यश संपादन करण्यासाठी बरेचदा गैरमार्गाने देखील हे यश संपादन केलं जातं, परंतु खरं सफल जीवन किंवा यशस्वी जीवन कोणाला म्हणता येईल जर आपण थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की समजा एक मध्यमवर्गीय व्यक्ती आहे आणि काही दिवसात तो चाळीतलं घर सोडून फ्लॅटमध्ये राहायला गेला, मोटार गाड्यांमधून फिरायला लागला की लोकांमध्ये कुजबूज सुरू होते. खरंच पहा किती सफल व्यक्तिमत्व आहे, किती पटकन यांनी यश संपादन केलं. परंतु अशा व्यक्तींना जर आपण थोडंसं बारकाईने जवळून पाहिलं तर त्यांचं मानसिक स्वास्थ्य नीट असेलच असं नाही. आणि म्हणून यश संपादन करत असताना सुद्धा आपल्याला यशाबरोबरच सुख आणि शांती देखील हवी असते. म्हणून ज्याप्रमाणे आज विज्ञानाच्या या युगामध्ये मानवाने जसं जसं आपलं लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित केलं आणि त्यापासून अनेक शोध निर्माण झाले. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पहा, न्यूटननी सफरचंद झाडावरून खाली पडताना पाहिलं आणि त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केल्यामुळेच गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. अनेक वैज्ञानिकांनी अशा वेगवेगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि आज त्यांनी लावलेल्या शोधांमुळे मानवी जीवन सुखी बनलेलं आहे. ज्याप्रमाणे बाह्य जगत आहे त्याचप्रमाणे एक अंतर्जगत देखील आहे. आपण जेव्हा आरशासमोर उभं राहतो त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब बघतो तर तेव्हा आपण जर क्षणभर विचार केला की या आरशात दिसणारी जी छबी आहे ती म्हणजे मी का? कारण माणसाला जीवन जगण्यासाठी म्हटलं जातं मूलभूत गरजा तीन आहेत, अन्न वस्त्र आणि निवारा. पण या तीन मूलभूत गरजा मिळाल्या म्हणजे मानवाचं जीवन सुखी झालं का? तर उत्तर येतं की नाही. मग मी कोण आहे? तर या शरीरामध्ये निवास करणारी जिला सुख शांती आनंद प्रेम ज्ञान आणि या जीवनात येणाऱ्या परिस्थितींना झगडण्यासाठी शक्ती हवी आहे अशी मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे. आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा जर मला या जीवनामध्ये सफल व्हायचं असेल, यशस्वी जीवन जर व्यतीत करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मला आत्मविश्वास हवा आहे. जेवढा मी या आत्म्यामध्ये माझा विश्वास दृढ कडे तशी तशी माझ्या जीवनामध्ये सफलता ही निश्चित आहे. आत्मविश्वासाबरोबरच दुसरी गोष्ट, मला दृढ निश्चय हवा की जे कार्य मी करत आहे ते कार्य ज्या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीमध्ये मूल्यांना घेऊन जर मी हे कार्य केलं तर निश्चितपणे सफलता ही आहेच. आणि म्हणून मला माझ्या स्वतःमध्ये निश्चय हवा. त्याचबरोबर हे जे सृष्टीरूपी नाटक आहे, अतिशय सुंदर असं हे नाटक आहे आणि या नाटकामध्ये प्रत्येक मनुष्य आत्मा आपली भूमिका चोख बजावित आहे. आणि म्हणून या नाटकाची विविधता पाहून, या नाटकामध्ये असणारे जे कलाकार आहेत या कलाकारांची भूमिका पाहून मी या गोष्टीवर निश्चय ठेवला पाहिजे की परमात्मा जो या सृष्टीरूपी नाटकाचा डायरेक्टर आहे, त्या डायरेक्टरनी अतिशय सुंदर असं हे नाटक रचलेलं आहे. आणि म्हणून जी कुठली गोष्ट या नाटकामध्ये होत आहे, किंवा दुसऱ्या शब्दात म्हणायचं म्हटलं तर जो सीन या नाटकामध्ये चाललेला आहे तो अतिशय सुंदर आहे. कारण गीतेमध्ये सार देखील सांगितलेला आहे की जे झालं ते अतिशय चांगलं झालेलं आहे, जे होणार आहे ते देखील अतिशय सुंदर होणार आहे, आणि सध्या जी घटना माझ्या जीवनामध्ये घडत आहे ती देखील अतिशय सुंदर आहे. आणि म्हणून जर ही गोष्ट आपण आपल्या लक्षामध्ये ठेवली की या सृष्टी रूपी नाटकामध्ये घडणाऱ्या गोष्टी माझ्यासाठी कल्याणकारी आहेत, तर कुठलीही एखादी विपरीत परिस्थिती आली तरी आपण त्या विपरीत परिस्थितीला डगमगू शकणार नाही. त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती आपल्याला या ही गोष्ट जर आपण स्मृतीमध्ये ठेवली तर निश्चित येईल. आणि तिसऱ्या गोष्टीचा निश्चय असा असायला हवा की हाच एक काळ असा आहे की ज्या काळामध्ये स्वतः परमात्म्याची मला मदत मिळू शकते. परंतु थोडस खेदानी असं सांगावंस वाटतं की परमात्मा कोण आहे याच्याविषयीच आज अनेक भ्रांती आहेत. कोणी म्हणेल परमात्मा चराचरामध्ये व्यापक आहे, कोणी म्हणतील की माझ्यातही परमात्मा आहे आणि तुमच्यातही परमात्मा आहे. अनेक देवी देवतांची नावं घेऊन जो ज्याचा भक्त आहे तो सांगेल की परमात्मा म्हणजे हा. मग एक भक्त त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात की खरंच परमात्मा कोण. जसं म्हटलं जातं की एकदा एक प्रवचनकार होते आणि त्यांचं घराणा प्रवचनकाराचं असल्यामुळं सध्या जो मुलगा या पिढीमध्ये होता, तर गावातल्या लोकांनी त्याच्याकडे प्रस्ताव मांडला की तुम्ही देखील, तुमचे वडील थोर प्रवचनकार होते, तुमचे आजोबा होते, तुमची पूर्ण पिढीच प्रवचनकाराची आहे, तर तुम्ही देखील एक चांगलं प्रवचन आपल्या गावामध्ये द्या. त्यांनी अगदी विनम्रपणे सांगितलं, बाबानो मला काही प्रवचन येत नाही. परंतु लोक आग्रह त्याच्या मागे जबरदस्त होता. मग त्यांनी अशी युक्ती केली की तो म्हणाला जर माझं प्रवचन करायचं असेल तर तुम्हाला बरेचसे पैसे द्यावे लागतील, तेव्हाच मी प्रवचन करायला तयार होईल. त्याला असं वाटलं एवढी मोठी रक्कम आपण लोकांना मागितल्यावर कदाचित लोक तयार होणार नाहीत आपलं प्रवचन ठेवण्यासाठी. परंतु लोकांनी त्याला पैसे दिले आणि प्रवचन करायला सांगितलं. नामघोष झाला आणि प्रवचनकाराने प्रश्न विचारला की आज जे काही मी आख्यान तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. लोक म्हणाली की हो माहिती आहे. मग तो म्हणाला की ज्यांना माहिती आहे की मी काय सांगणार आहे आधीच, त्यांच्या समोर मी काय प्रवचन करणार, माझं प्रवचन संपलं. लोकांनी विचार केला की अरे चा, ह्यांनी तर प्रवचन न करता आपली सुटका करून घेतली. म्हणाले आता दुसऱ्या गावात बोलवायचं, परत ह्याला प्रवचन करायला लावायचं, आणि जो पैसे तो मागतोय तो पैसे त्याला द्यायचे. दुसऱ्या गावात पुन्हा बोलावणं आलं त्याला, पुन्हा पैसे देण्यात आले. प्रवचनकार स्टेजवर उभे राहिले, त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला की आज जे काही मी आख्यान तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे ते तर तुम्हाला माहितीच असेल. आधीच्या गावातल्या काही लोक तिथे आलेले होते आणि त्यांनी देखील हे ठरवलं होतं की जर यांनी हा प्रश्न विचारला तर हो म्हणल्यावर तर हा प्रवचन करत नाही, तेव्हा आपण म्हणायचं की नाही. आणि सगळ्यांचं उत्तर आलं की आम्हाला काही माहित नाही तुम्ही काय आख्यान लावणार आहे. तेव्हा तो म्हणाला की पहा, ज्यांना मी काय बोलणार आहे, कुठल्या विषयावर बोलणार आहे हे जर माहित नाही तर अशा निर्बुद्ध लोकांसमोर मी काय माझं प्रवचन करणार नाही, माझं प्रवचन संपलं. गावातल्या लोकांनी विचार केला, हो म्हणलं तरी हा करत नाही म्हणलं तरी करत नाही, आता तिसऱ्या गावात आपण परत बोलावूया. अर्ध्या जणांनी म्हणायचं हो आणि अर्ध्यांनी म्हणायचं नाही, मग हा कसा करत नाही प्रवचन आपण बघूया. तिसऱ्या गावात पुन्हा बोलावणं आलं, पुन्हा नामघोष झाला, पुन्हा तोच प्रश्न विचारण्यात आला की आज मी जे काय आख्यान तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे ते तर तुम्हाला माहितीच असेल. एकच गोंधळ सुरू झाला. काही जण म्हणायला लागली हो, काही जण म्हणायला लागली नाही. प्रवचनकारांनी सांगितलं की सभेमध्ये कुठलंही प्रवचन व्याख्यान ऐकायचं असेल तर त्यासाठी श्रोत्यांनी शांत बसायला हवं. ही एक साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही असं म्हटल्यावर सभेमध्ये एकदम शांतता पसरली आणि लोक कान टवकारून ऐकायला लागले की आता प्रवचनकार काय सांगतात. प्रवचनकार म्हणाले की मी जे काही आख्यान लावणार आहे हे किती जणांना माहिती आहे, त्यांनी हात वर करा. काही जणांनी हात वर केले. ठीक आहे, आता हात खाली करा. किती जणांना मी काय बोलणार आहे हे माहित नाही, त्यांनी हात वर करा. त्यांनी हात वर केले. आता हात खाली करा. आणि म्हणाले ज्यांना माहिती आहे की मी काय बोलणार आहे, त्यांनी ज्यांना काय बोलणार नाही म्हणजे मी काय जे बोलणार आहे ते माहित नाही त्यांना त्यांनी सांगून टाका. माझं प्रवचन संपलं. सांगण्याचा भाव असा की आजपर्यंत देखील परमात्म्याच्या विषयी हेच सांगण्यात आलं की तुम्ही असं करा म्हणजे तुम्हाला परमात्मा प्राप्ती होईल. तुम्ही यज्ञ करा, जप तप करा, दान पुण्य करा, हे करा ते करा ते करा. आणि हे असं करत असताना पूर्ण मनुष्य जीवन संपून जात तरी देखील परमात्मा प्राप्ती होत नाही. गोष्ट परमात्म्यासाठी हेही सांगितलेलं आहे की परमात्मा प्राप्ती काही सहज मार्ग नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला संसाराचा त्याग करावा लागेल. अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टींचा त्याग करून तुम्हाला जंगलात जावं लागेल. कठीण परिश्रम करावे लागतील. आणि म्हणून परमात्मा काही सहज मिळणार वस्तू नाही. तिसरी गोष्ट, परमात्मा हा गुप्त असल्यामुळे देखील आणि ज्याचा जसा भाव आहे त्याप्रमाणे परमात्मा प्रत्येक भक्तांना आपल्या भावनेचं भाडं देत असल्यामुळे देखील परमात्म्याविषयी या अनेक भ्रांती आहेत. कारण स्वतःला परमात्मा म्हणून घेणारे देखील आज अनेक लोक आहेत. आणि म्हणून अशा वेळेला सत्य परमात्म्याची ओळख करून घेणं अतिशय गरजेचं ठरतं. जो परमात्मा ज्योतिर्बिंदू निराकार स्वरूप आहे, ज्याचं नाव सदा शिव आहे, जो परमधामचा राहणार आहे, ज्याला सत्यम शिवम सुंदरम म्हटलं जातं, तो परमात्मा या सृष्टीवर अवतरित होऊन परमात्मा आपल्या सगळ्यांना हेच सांगत आहेत की मुलांनो, जर खरं सफल किंवा यशस्वी जीवन जर तुम्हाला बनवायचं असेल तर ते यशस्वी जीवन होतं देवी देवतांचं. ज्या भारतासाठी आपण म्हणतो की भारत सोने की चिडिया थी किंवा भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, असा जो स्वर्णिम भारत आहे जिथं देवी देवतांचं राज्य होतं, संपूर्ण सुख आणि शांती त्या राज्यामध्ये होती, अशा सुख संपत्तीचं राज्य या भारतामध्ये पुन्हा येणार आहे. आणि त्यासाठी परमात्मा आपल्या सगळ्यांना हे सांगत आहेत की ज्या देवी देवतांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या मूर्तीचं फक्त जरी दर्शन केलं तरी देखील आपल्या मानवी मनाला शांतीची अनुभूती होते. मग विचार करा, अशा देवी देवता जेव्हा चैतन्यमध्ये या सृष्टीवर असतील त्यावेळेला ही सृष्टी किती सुखमय आणि शांतीमय असेल. तेव्हा ज्याप्रमाणे आपण स्वतःमध्ये निश्चय ठेवतो त्याचप्रमाणे परमात्म्याच्या या कार्यावर देखील आपण निश्चय ठेवायला हवा. त्यानंतर जी गोष्ट आपण करायची ठरवलेली आहे त्या गोष्टीसाठी किंवा त्या कामासाठी आपण दृढ असायला हवं. बऱ्याच कार्यालयांमध्ये लिहिलेलं स्लोगन असतं, वर्क इज वर्शिप. जे कार्य तुम्ही करता ते एक पूजा प्रमाणे आहे. खरंच अशा श्रद्धेने आपण ते कार्य करतो का हे आपण स्वतःच्या स्वतःला विचारायला हवं. कारण कुठलंही फळ तुम्ही नाही खाल्लं तरी चालेल, परंतु कर्माचं फळ मात्र असं आहे की ते फळ तुम्हाला खावंच लागतं. आणि कर्मासाठी म्हटलं गेलेलं आहे, जसं पेराल तसं उगवेल. निसर्गाचा देखील हाच नियम आहे. जर तुम्ही गहू पेरले तर त्यापासून तुम्हाला गहूच मिळतील, ज्वारी किंवा बाजरी नाही मिळणार. त्याचप्रमाणे तुम्ही जर श्रेष्ठ कर्म केले तर निश्चितपणे त्या श्रेष्ठ कर्माचं फळ देखील श्रेष्ठच मिळेल. परंतु आज मात्र आपलं असं आहे की बरेच जण ही तक्रार करतात की आम्ही आमच्या घरामध्ये जेव्हा जातो तर कुणी सुद्धा आम्हाला गोड बोलत नाही. प्रत्येक जण एकमेकावर रागावून बोलत आहे किंवा कटू शब्द बोलत आहे. पण जो ही तक्रार करतो तो स्वतःला विचारतो का की मी दुसऱ्यांशी गोड बोलतो का? ज्या प्रकारचा व्यवहार मला दुसऱ्यांकडून अपेक्षित आहे तशाच प्रकारचा व्यवहार मी दुसऱ्यांशी करते का किंवा करतो का? मी मात्र काटे पेरणार आणि त्याच्या बदल्यात मात्र मला फुलं हवीत, हे कसं शक्य आहे? आणि म्हणून जे कार्य आपण करत आहोत त्या कार्याविषयी जर ते कार्य मूल्यांना धरून केलेलं असेल तर निश्चितपणे ते कर्म श्रेष्ठ कर्म होईल. जर आपल्याला आपलं जीवन सफल बनवायचं असेल तर त्यासाठी एकजूट देखील हवी. म्हणतात ना, एकीचं बळ मिळतं फळ. संघटन मध्ये अतिशय शक्ती आहे. जे कार्य आपण एक करू शकणार नाही परंतु अनेक मिळून जर आपण हे कार्य केलं तर निश्चितपणे त्या कार्याला सफलता मिळू शकते. आज सर्वत्र ही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते की मूल्यांचा ऱ्हास झालेला आहे, मानवी जीवन कवडी समान बनलेला आहे, सगळीकडे पापाचार, भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार हे चाललेलं आहे. आणि हे चित्र जर आपल्याला बदलायचं असेल तर त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहयोगाची आवश्यकता आहे. पुराणामध्ये देखील आपण ऐकतो की गोवर्धन पर्वत श्रीकृष्णांनी करंगळीवर उतरला होता. जर या समाजाचं चित्र आपल्याला बदलायचं असेल तर या आपण एक एक जण मिळून या सृष्टीला परिवर्तन करूया. मूल्यांना आपल्या जीवनामध्ये धारण करून आपलं जीवन मौल्यवान बनूया. आणि जे महात्मा गांधीजींचं स्वप्न होतं भारताला स्वर्णिम भारत बनवण्याचं, ते स्वप्न आपण सगळेजण मिळून साकार करूया. ओम शांती.